बर मग
लगीन झालं गोंधळ झाला आता एक काम हो उरला
कंच पुढचं वय
कायमच
ए संध्या त्यांना डोळे जात नाहीत